आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी एकत्रितरित्या काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यात पोहरादेवीत बंजारा विरासत संग्रहालयाचं लोकार्पण. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता वितरित. लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही. विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करणारी अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध. आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन. आणि राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू. सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरादेवी इथं केलं. राज्यातल्या डबल इंजिन सरकारनं नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नदी जोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने वैनगंगा नलगंगा नदियों को लिंक करने की योजना को मंजूरी दी है. करीब 90,000 करोड़ रूपये की इस परियोजना से अमरावती यवतमाल अकोला बुलडाणा वाशिम नागपुर और वर्धा में पानी की कमी को दूर होगी.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18व्या आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी आज केलं. तसंच कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले.
9,200 किसान उत्पाद संघ एफपीओ देश को समर्पित किए गए हैं. अभी कृषि के लिए कई इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट का भी लोकार्पण हुआ है. इनसे कृषि उत्पादों के स्टोरेज प्रोसेसिंग और प्रबंधन की क्षमता बढ़ेगी. ये सारे प्रयास किसानों की आय बढ़ाने में मदद करेंगे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या 19 मेगावॅट क्षमतेच्या 5 सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर नांदेड अकोला बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या 411 ग्रामपंचायतींना प्रधानमंत्र्यांनी 20,55,00,000 रुपये विकास निधी दिला. त्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी केलं. या 4 मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी 13 प्रदर्शनं आहेत. प्रधानमंत्र्यांनी यावेळी जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं तसंच बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बंजारा समाजातल्या संतांच्या योगदानाची आठवण काढली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार विकासासाठी कार्यरत आहे. काँग्रेस नागरिकांना गरिबीत ठेवू इच्छितं असा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचं वितरण केलं. लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आजचा दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा आहे. यामुळे खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पोहरागडला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले प्रधानमंत्री आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संग्रहालयाचं त्यातल्या दर्जेदार कामाचं कौतुक केलं. सर्वांनी हे संग्रहालय पाहायला यावं असं आवाहन त्यांनी केलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल सर्वांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना बंजारा समाजाच्या हितासाठी विविध मागण्या केल्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी आज संध्याकाळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईत घाटकोपरजवळच्या छेडानगरपासून ठाण्यातल्या आनंदनगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाची पायाभरणी प्रधानमंत्री करतील. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिला टप्पा ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही प्रधानमंत्री करतील. बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो 3 उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. प्रवासादरम्यान प्रधानमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी संवाद साधतील. याशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे. हे नामकरण करणारी अधिसूचना राज्य सरकारनं काल राजपत्रात प्रसिद्ध केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं 1 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात या नामकरणाला मंजुरी दिली होती. त्यामुळे अहमदनगर जिल्हा तालुका आणि शहराचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वात महत्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक सरे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे. ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं जनतेनं घडवलेली आहे. शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारातून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. शिवरायांच्याच विचारधारेचा संघर्ष आज राज्यघटना संपवू पाहणाऱ्या विचारधारेशी सुरू आहे असं त्यांनी नमूद केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. 23 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. नाशिक मुंबई लोकलची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी नमो भारत रॅपिड रेल्वेमुळे पूर्ण होणार असून या नवीन स्वदेशी बनावटीच्या रेल्वेला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच याची चाचणी सुरू होणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये वैष्णव यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित प्रकरणात एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं आज महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आसाम आणि दिल्लीत 22 ठिकाणी छापे टाकले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी संबंध असल्याच्या संदर्भात ही छापेमारी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जालना आणि मालेगावमध्येही हे छापे सुरू आहेत. एनआयएनं छत्रपती संभाजीनगरमधून 3 जणांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून आज मान्सून परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरित महाराष्ट्रातून पुढच्या आठवड्यात मान्सून पूर्णपणे माघारी जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 36% मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीसाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं विजेतेपद पटकावलं. हे मुंबईचं विक्रमी 15वं विजेतेपद ठरलं आहे. पहिल्या डावातला द्विशतकवीर मुंबईचा सरफराज खान याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तसंच इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात शारजामध्ये सामना होणार आहे. स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना उद्या पाकिस्तानसोबत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी एकत्रितरित्या काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यात पोहरादेवीत बंजारा विरासत संग्रहालयाचं लोकार्पण. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता वितरित. लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही. विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करणारी अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध. आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन आणि राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.